चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरसचा फिजीमधील साखर कामगारांना बसला फटका। कोरोना व्हायरसचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागला आहे। पहिल्यांदा यामुळे साखर विक्री आणि दरावर परिणाम दिसत आहे। आता आर्थिक तंगीमुळे साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम दिसत आहे। कोरोनाच्या प्रकोपाचा परिणाम आता फिजीच्या साखर कारखान्यात दिसू लागला आहे। सध्याच्या संकटाला लक्षात घेता फिजी शुगर कॉर्पोरेशननं आपल्या 130 कर्मचाऱ्यांना 4 महिन्याच्या बिनपगारी रजेवर पाठवलं आहे। कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क म्हणाले की उर्वरित टॉप कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15%, मध्यमवाल्यांच्या वेतनात 7.5% आणि सर्वात कमी वेतन असणाऱ्यांच्या वेतनात 5% कपात करण्यात येणार आहे। आता यामध्ये कुठला कर्मचारी कुठं फिट होतो हे त्यांच्या पगारावर अवलंबून राहील। त्यांनी सांगितलं की आता सध्या आम्ही हे लागू करत आहोत, पण हे कायमस्वरूपी नाही, हे सामान्य होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू।